आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवरच्या अनुदान दरांना केंद्र सरकारची मंजुरी. देशात कोळसा गॅस पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. युद्धाच्या परिणामांबाबत सावध पवित्रा. बोंदूबाबा अशोक खरातला आणखी एका बलात्कार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. यंदाच्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांकरता पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. त्यासाठी 41,533 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात 4,317 कोटी रुपये वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने कोविड हो चाहे वेस्ट एशिया में कॉन्फ्लिक्ट हो किसान भाइयों के लिए हमेशा एक तरीके से सेफ्टी शील्ड बन के खड़े हुए और किसी भी तरह के फर्टिलाइजर में अप्स एंड डाउन्स जो भी आए कभी उसका प्रभाव हमारे किसानों पे पड़ने नहीं दिया है.
याबरोबरच सरकारने आज 41 किलोमीटर अंतराच्या जयपूर मेट्रोच्या प्रल्हादपूर ते तोडी मोड या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली. एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेडच्या प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला तसंच अरुणाचल प्रदेशातल्या कमला जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी 26,000 कोटी रुपयाहून अधिक गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळ समितीनं आज मान्यता दिली. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल दरम्यान तात्पुरत्या युद्धबंदीचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं की पश्चिम आशियात शाश्वत शांतता नांदावी अशी भारताची भूमिका आहे. होर्मुझमधून आता जलवाहतूक सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत हमेशा से ही शांति के पक्ष में रहा है. हम शांति के हर पहल का स्वागत करते हैं. हम आशा करते हैं कि पश्चिम एशिया की यह पहल यूक्रेन में भी शांति बहाल करने के प्रयासों को प्रोत्साहित करेगा.
पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीतही देशाच्या कोळसा खाणींमध्ये आणि वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कासी यांनी सांगितलं. कोळशाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमित होत असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी दिली. देशात जलवाहतूक सुरळीत असून कुठेही जहाजांची कोंडी झालेली नाही असं बंदरे आणि जलवाहतूक मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितलं. डेटा सेंटरमधली प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी आणि तात्काळ बँडविड्थ वाढवण्याची क्षमता शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या ऑनलाईन अंमलबजावणीदरम्यान उपयुक्त ठरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स कंपनीच्या MB3 डेटा सेंटरचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ऊर्जा शाश्वततेच्या दृष्टीनं यवतमाळमध्ये उभारण्यात आलेल्या 26 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून या डेटा सेंटरसाठी आवश्यक ऊर्जेचा मोठा भाग उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजपासून येत्या 14 एप्रिलपर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह विविध प्रबोधनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करण्यासाठी या कालावधीत संयुक्त जयंती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान नवीन ग्रंथालय इथं दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शन, व्याख्यानं, महात्मा फुले यांच्या विचारधारेवर आधारित राज्यस्तरीय परिसंवाद इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. भंडारा जिल्ह्यात या सप्ताहानिमित्त वक्तृत्व, निबंध, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या 3 दिवसीय बैठकीत झालेले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले. त्यानुसार रेपो दर 5.25% कायम ठेवण्यात आला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.6% तर चालू आर्थिक वर्षात हा दर 6.9% राहील अशी शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 4.6% असेल असाही रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे वाढलेल्या इंधनांच्या किमती, एल निनोमुळे देशातल्या पावसावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता, यामुळे महागाईचा दर वाढू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशाच्या आर्थिक वृद्धी दरावर विपरीत परिणाम होईल असं मत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मांडलं आहे. या संघर्षावर वेट अँड वॉच अशी भूमिका घेतानाच तिकडच्या परिस्थितीबाबत सजग राहून संभाव्य आव्हानांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतल्याचं गव्हर्नर म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून पूर्वीपेक्षा परिस्थिती अधिक चांगली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. युद्धाच्या काळात सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळे युद्धाचा परिणाम कमी व्हायला मदत झाल्याचंही ते म्हणाले. आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात रुपयाचं अवमूल्यन अधिक झाल्याचं त्यांनी आज सांगितलं. परकीय चलन बाजारपेठेत अतिरिक्त हस्तक्षेप न करण्याची रिझर्व्ह बँकेची भूमिका कायम असून रुपयाच्या विनिमय दरासाठी कुठलीही पातळी ठरवली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इराणबरोबरच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 2,946 अंकांची वाढ झाली आणि तो 77,563 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 874 अंकांची वाढ नोंदवत 23,997 अंकांवर बंद झाला. भोंदू बाबा अशोक खरातला आणखी एका बलात्कार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी नाशिक जिल्हा न्यायालयानं दिली आहे. 2020 पासून धार्मिक विधींच्या नावाखाली आपलं वेळोवेळी लैंगिक शोषण त्यानं केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे. खरात विरुद्धच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं तेव्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर थोड्याच वेळात सुरू होईल. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीत आज अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोईंग आणि कयाकिंग अजिंक्यपद स्पर्धेची सांगता झाली. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात 19 पदकांची कमाई करून अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने आज मलेशियाच्या वोंग लिंग चिंग हिला हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधूने तिला 15-21, 21-11, 21-19 असं पराभूत केलं. भारताच्या आयुष शेट्टीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा सामना आता चिनी तैपेईच्या के ची यू जेनशी होईल. भारताच्या लक्ष्य सेनला मात्र पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत मालविका बनसोड आणि तन्वी शर्मा याही पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतावरच्या अनुदान दरांना केंद्र सरकारची मंजुरी. देशात कोळसा, गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. युद्धाच्या परिणामांबाबत सावध पवित्रा. भोंदू बाबा अशोक खरातला आणखी एका बलात्कार प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.